जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरावन चारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव जबिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जय कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे, जय वृंदावन चंद्र राधे, जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव, जय सुभद्रा नाथ जगन्नाथ बलदेव, जय सुभद्रा जय गौरनिताय गौरनिताय गौरनिताय, जय गौरनिताय गौरनिताय, जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोतशी श्रीमद हिज डिवाइन ग्रेस भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की। इस्कॉन फाउंडर आचार्य बीबीटी फाउंडर आचार्य श्रील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोतशी श्रीमद हिज डिवाइन ग्रेस भक्ति सिद्धांत सरस्वती महाराज श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय। प्रेम से करो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। व्रजभूमि वृंदावन धाम की जय। नवद्वीप मायापुर धाम की जय। द्वारकापुरी मथुरापुरी धाम की जय। पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की जय। हरे कृष्ण महामंत्र की जय। गंगा माई यमुना मैया की जय। तुलसी देवी भक्ति महारानी की जय। प्रभुपाद ट्रांसेंडेंटल बुक डिस्ट्रीब्यूशन की जय। ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज हरे कृष्ण। ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज हरे कृष्ण। ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज हरे कृष्ण। ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड गौरंग। तर आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामधल्या सातव्या श्लोकावर चर्चा करणार आहोत। तर कृपया माझ्या मागे म्हणावं। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यश्रेयस्यां निश्चितं ब्रूहितन्मे शिष्यस्ते हम शाधिमां त्वां प्रपन्नम्। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यश्रेयस्यां निश्चितं ब्रूहितन्मे शिष्यस्ते हम शाधिमां त्वां प्रपन्नम्। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यश्रेयस्यां निश्चितं ब्रूहितन्मे शिष्यस्ते हम शाधिमां त्वां प्रपन्नम्। आपण आता शब्दार्थ वाचू। प्रत्येक संस्कृत शब्दाचा मराठी अर्थ। कार्पण्य दुर्बलता किंवा दैन्य। दोष कमकुवतपणा। उपहत ग्रस्त झालेला। स्वभाव विशेषता स्वाभाविक वृत्ती। पृच्छामी मी विचारत आहे। त्वाम तुम्हाला। धर्म सम्मूढ गोंधळून मोहग्रस्त। चेतः अंतकरणात। यत काय श्रेयः सर्वतोपरी कल्याणकारक श्रेयस्कर। स्यात् असेल निश्चितम निश्चितपणे ब्रूही सांगा तत् ते मे मला शिष्यः शिष्य ते तुमचा अहम मी शाधी उपदेश करा माम मला त्वाम तुम्हाला प्रपन्नम शरणागत। अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा। माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे। अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे। मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा। ओम अज्ञान तिबरंधस्य ज्ञानांजन शलाखया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं। वंदेहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च सचीरूपं सागरजातां सगना रघुनाथां वित्वं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानो सुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर खरं पाहिलं तर पुण्या मंदिराच्या व्यासासनावर बसून प्रवचन देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। तर या व्यासासनावरनं खूप मोठे मोठे भक्त जे भौतिकरित्या पण खूप चांगले वक्ते आहेत आणि आध्यात्मिक दृष्टीने पण खूप प्रगत आहेत असे लोक प्रवचन देतात, पण त्या मानाने माझी काहीच योग्यता नाही आहे। तरी पण एक सेवा म्हणून माझ्या वरिष्ठांनी मला ही सुवर्ण संधी दिलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली जेणेकरून मी भगवंतांचं इथे गुणगान करू शकेल। मी इथे जमलेल्या सर्व जे भक्त आहेत त्यांना प्रार्थना करतो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावे जेणेकरून मी या श्लोकाबद्दल काहीतरी भगवद्गीतेच्या चांगलं सांगू शकेल। तर आता आपण बघतो, मला हे सांगितलं होतं काही दिवसांपूर्वी की तुम्ही मराठीत प्रवचन द्या, तर माझी फार सवय नाही मराठीमध्ये बोलण्याची। आजकाल असं झालंय की आपल्या सगळ्यांच्या भाषांवर, हिंदी असो मराठी असो किंवा भारतातली कुठली तरी भाषा असो, तर त्याच्यावर इंग्रजीचं खूप प्रभुत्व आलंय आणि अनायासपणेच आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजी शब्द येऊन जातात। तर आता मी हे जे प्रवचन सांगणार आहे त्यात असं होऊ शकेल की कधी कधी मला एखादा शब्द आठवणार नाही आणि मी इंग्रजीचा शब्द वापरेल, तर त्यासाठी तुम्ही मला क्षमा करा। तरी पण मी पूर्ण प्रयत्न करेन की मी मराठीत बोलेल। तर या आता हा जो श्लोक आहे दुसरा अध्याय आणि सातवा श्लोक भगवद्गीतेतला, याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूत। तर मी जे काही प्रबोधांच्या तात्पर्यात वाचलं आहे आणि वरिष्ठ भक्तांकडनं जे ऐकलं आहे त्याबद्दल मी पुन्हा इथे सांगण्याचा प्रयत्न करेल. तर प्रभुपाद यांच्या तात्पर्यामध्ये खूप छान सांगतात की आजकालच्या आधुनिक जगात आपण बघतोय की कलियुग अजून जास्तीत जास्त खराब होत चाललंय. तर आजकालच्या आधुनिक जगात की कसे सगळी लोक आहेत, सगळे जीव आहेत, नेहमी संभ्रमात पडतात, नेहमी गोंधळलेल्या अवस्थेत असतात आणि अगदी क्षुल्लक कारण असतं, मोठं कारण असतं, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात की ज्या आपल्याला माहिती नसतात आणि अचानकपणे आपल्या जीवनात येतात. तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं की तीन प्रकारचे आपल्याला समस्या असतात, आध्यात्मिक क्लेश, आदिभौतिक क्लेश आणि आदिदैविक क्लेश. आध्यात्मिक क्लेश म्हणजे आपला शरीर आणि मन यांच्यापासून जे क्लेश येतात त्यांना आध्यात्मिक क्लेश म्हणतात. तर मग आपल्याला काहीतरी रोग होतात किंवा आपलं मन काहीतरी इच्छा करतं ज्या पूर्ण नाही होत, तर त्यामुळे ज्या क्लेश येतात त्यांना आध्यात्मिक क्लेश म्हणतात. नंतर आदिभौतिक क्लेश म्हणजे दुसऱ्या जीवांमुळे, आपल्या आजूबाजूला जे दुसरे जीव आहेत त्यांच्यामुळे जे आपल्याला क्लेश येतात त्यांना आदिभौतिक क्लेश म्हणतात. एखादा डास येऊन आपल्याला चावतो, आपल्याला छान झोपायचं असतं, साखर झोप असते सकाळची, पण एक डास येतो आणि तो चावतो आणि त्यामुळे आपली जी झोप असते ती डिस्टर्ब होऊन जाते. नंतर काहीतरी एखादा रोग येतो, बरेचसे आता बॅक्टेरिया असतात आजूबाजूच्या वातावरणात, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे रोग होतात. हे सगळे आदिभौतिक क्लेशाचे उदाहरण आहेत. आणि त्याचप्रमाणे आदिदैविक क्लेश होतात. तर आदिदैविक क्लेश म्हणजे जसे मोठे मोठे जे संकट येतात, जसं सुनामी आली, नंतर भूकंप आला, तर हे जे क्लेश आहेत यांना आदिदैविक क्लेश म्हणतात. तर हे सगळे क्लेश आपल्या सगळ्यांच्या जीवनात येतच असतात. खरं तर आपली इच्छा नसती की हे क्लेश आपल्या जीवनात यायला पाहिजे, तरी पण ते आपल्या जीवनात येतात. तर प्रभुपाद खूप सुंदर उदाहरण सांगतात त्यांच्या तात्पर्यामध्ये की जसं जंगल असतं, तर जंगलात कधी कधी काय होतं की एखादा म्हणजे कधीतरी वारं वाहतं जोरात आणि फांदीवर फांदी घसरली जाते आणि त्यामुळे छोटीशी आग लागते आणि ती पूर्ण जंगलात पसरते आणि मग त्यामुळे वणवा लागतो जंगलात. तर अगदी क्षुल्लक कारण होतं, हवा वाहिली एवढंच कारण होतं, पण त्याच्यावर कुणाचा काही कंट्रोल नव्हता, तर ते त्यामुळे वणवा लागला पूर्ण जंगलात. तर त्याचप्रमाणे आपल्या जीवनात पण अशाच गोष्टी होत असतात, काहीतरी क्षुल्लक कारण असतात आणि मोठे प्रॉब्लेम तयार होतात किंवा आपण त्यांना मोठं समजतो, असे आपल्या जीवनात नेहमी प्रॉब्लेम होत असतात. तर प्रभुपाद पुढे सांगतात की जो व्यक्ती भौतिक याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो की माझ्याबरोबर हे का झालं, अशी समस्या माझ्याबरोबर का आली, आणि तो त्याच्यावर भौतिक उत्तर शोधत राहतो, तर तो त्यातनं कधीच बाहेर नाही येत, तो पुन्हा पुन्हा अडकत जातो त्यात. तर वस्तुतः असं म्हणतात की हे जे भौतिक जग आहे यात ज्या समस्या येतात त्या कधी कधी छोट्या असतात, पण जे उत्तर आपण काढतो त्याच्यावर, भौतिक उत्तर, तर ते त्याच्यापेक्षा पण अधिक कष्टदायी असतात, बऱ्याचदा असं होत असतं. तर असं हे या भौतिक उत्तरांचं गणित आहे की छोटीशी समस्या असते पण त्याचं जे उत्तर मिळतं त्याच्यामुळे अधिक त्रास होतो. तर त्यामुळे सगळे शास्त्र सांगतात की आपण आध्यात्मिक उत्तर शोधलं पाहिजे. तर मग प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यामध्ये एका उपनिषदामधनं संदर्भ देतात, ते त्यात सांगतात की बृहदारण्यक उपनिषद. तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये दोन प्रकारचे व्यक्ती सांगितले गेलेले आहेत, कृपण आणि ब्राह्मण. तर कृपण म्हणजे काय की ज्याच्याकडे सगळे काही सोयी आहेत, सगळ्या काही वस्तू आहेत, पण त्याला माहिती नाही की या गोष्टींचा कसा उपयोग करायचा, आणि मग तो काय करतो, त्यांचा व्यवस्थित उपयोग न केल्यामुळे त्याच्यापासून जे मिळालं पाहिजे त्या गोष्टींचा त्याला उपयोग होत नाही, त्याचा फायदा होत नाही, असा हा कृपण व्यक्ती असतो. आणि जो ब्राह्मण व्यक्ती असतो त्याला योग्य तर प्रमाणे माहिती असतं की आपल्याकडे जे पण गोष्टी आहेत त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा. तर शास्त्र सांगतात की आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे तो खूपच चांगला आहे, त्यात खूप सोयी आहेत. तर आपण थोडंसं विचार केलात आणि बाकीच्या प्राण्यांबरोबर, वनस्पतींबरोबर आपली तुलना केलीत, तर हे कळून येतं की आपल्याला जे बुद्धी दिलेली आहे भगवंतांनी या मनुष्य जन्मामध्ये ती खूप चांगली दिलेली आहे बाकीच्यांपेक्षा. आपण विचारू शकतो की मी का, मला हा त्रास का होतोय. आपण समस्यांबद्दल चर्चा केली आत्ता, तर या समस्या माझ्या जीवनात पुन्हा पुन्हा का येत आहेत हा प्रश्न आपण विचारू शकतो. तर तसं प्राण्यांमध्ये किंवा वनस्पती झाडांमध्ये ते विचारू नाही शकत, त्यांना जे येतात ते सहन करतात भोगतात. तसं मनुष्य जन्मामध्ये नाही आहे. तर मनुष्य जन्मामध्ये ही जी आपल्याला संधी मिळाली आहे तर त्याचा जर कुणी योग्य उपयोग नसेल करत तर त्याला कृपण म्हणतात. आणि जो ब्राह्मण आहे तो याच संधीचं आत्मसाक्षात्कारासाठी उपयोग करून घेतो. तर हा फरक आहे कृपण आणि ब्राह्मण मध्ये. तर या श्लोकात आपण जो वाचला आत्ता, तर यात आपण बघतो की अर्जुन जे आहे ते म्हणतात मी कार्पण्य दोष आलाय मला, मला म्हणजे मी कृपण झालो आहे असं ते म्हणतात. तर अर्जुन जे आहेत हे ऍक्च्युली ब्राह्मण व्यक्ती आहेत. आपण जे कृपण आणि ब्राह्मण जो फरक बघितला त्यापैकी ते ब्राह्मण आहेत. तर त्यांना कळालंय की मला हा कार्पण्य दोष आलेला आहे आणि त्यामुळे ते भगवंतांकडे वळतात आणि भगवंतांची शरण घेतात आणि भगवंतांना हे प्रश्न विचारतात की मला यातनं बाहेर काढायचा मार्ग सांगा. तर या भगवद्गीतेचं आतापर्यंत म्हणजे दुसरा अध्याय 7वा श्लोक याची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर अर्जुन आतापर्यंत भगवंतांना वेगवेगळी कारणं सांगत होते की मी युद्ध का नको करायला. तर ते खूप हुशार होते, त्यांना सगळं धर्मशास्त्राचं ज्ञान होतं आणि ते धर्मशास्त्राच्या आधारावर सगळे कारणं सांगत होते की युद्ध करणं का योग्य नाही आहे. तर आतापर्यंत अर्जुन 5 कारणं सांगतात या श्लोकापर्यंत. की तर पहिलं कारण सांगतात की दयाभाव, म्हणजे हे जे आपण युद्ध करणार आहोत तर ते आपण दयाभावने दाखवत आहे. आपण एवढ्या सगळ्या लोकांना मारणार आहोत तर मग हे योग्य नाही आहे. दुसरं कारण सांगतात की हे जर युद्ध केलं तर साहजिकच आपली नातेवाईक मरण पावणार या युद्धामध्ये, म्हणजे एकतर पांडवांकडचे किंवा कौरवांकडचे नातेवाईक मरण पावणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला या युद्धानंतर जे मिळणार आहे राज्य त्याचा नातेवाईकांशिवाय आपण काय उपभोग करणार असा त्यांचा युक्तिवाद होता. नंतर तिसरं कारण होतं त्यांचं की आपण जर युद्ध केलं तर आपल्याला पाप लागेल, हे युद्ध अगदी म्हणजे कुणालाही मारलं तर आपल्याला पाप लागेल असा त्यांचा विचार होता. हे त्यांनी तिसरं कारण दिलं. आणि चौथं कारण दिलं की या युद्धामुळे जे लोक व्यक्ती मरणार आहेत त्यामुळे कुलधर्माचा विनाश होईल. तर पूर्वीच्या काळात कुलधर्माचा खूप छान त्याचा म्हणजे फॉलो करायचे लोक, तर त्या कुलधर्माचा नाश होईल आणि त्यामुळे नको असलेली संतती, नको असलेली प्रजा तयार होईल आणि त्यामुळे सगळ्या विश्वाचा नाश होईल असा त्यांचा अजून एक युक्तिवाद होता. आणि शेवटी 5वं कारण त्यांनी सांगितलं की योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहेत याच्याबद्दलच मला संभ्रम आहे, म्हणजे युद्ध करणं योग्य आहे का अयोग्य आहे हेच त्यांना कळत नव्हतं. अशी त्यांनी 5 कारणं दिली भगवंतांना आणि हे त्यांच्या धर्मशास्त्राच्या ज्ञानावर त्यांनी सगळा हा युक्तिवाद केला. तर आतापर्यंत भगवंतांना ते सगळं सांगत होते. तर या श्लोकाची ही विशेषता आहे की या श्लोकात पहिल्यांदा अर्जुन भगवंतांकडे वळले आणि त्यांनी त्यांना विचारलं पृच्छामी, मी तुम्हाला विचारतो आहे. आतापर्यंत काय करत होते, सांगत होते, वेगवेगळी कारणं सांगत होते धर्मशास्त्रांच्या आधारावर की युद्ध का नको करायला, पण आता म्हणतात की मी गोंधळलो आहे आणि मी तुम्हाला आता पृच्छामी, मी तुम्हाला विचारतोय. तर आपण आता या हा जो श्लोक आहे याच्यात प्रत्येक शब्द जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तर आपण त्या प्रत्येक शब्दावर बघूत त्याचा अर्थ काय आहे, त्यात थोडंसं डीप जाऊत आणि त्याच्यानुसार आपण त्यातनं काय काय समजू शकतो हे बघूत. तर पहिल्यांदा अर्जुन म्हणतात की कार्पण्य दोष पहत स्वभाव, म्हणजे ते सांगतात की मी कार्पण्य दोष आलाय मला, म्हणजे मी कृपण झालो आहे. तर अर्जुनांना ते बुद्धिमान होते आणि खरं तर ते भगवंतांचे शुद्ध भक्त होते, तरी पण आता भगवद्गीतेमध्ये ते एका बद्ध जीवाची भूमिका निभावतात आणि ते म्हणतात की मी कृपण आहे आणि माझा जो स्वभाव आहे ऍक्च्युली तो क्षत्रियाचा स्वभाव आहे. तर क्षत्रियाचा स्वभाव काय असतो की कुणी जरी त्यांना ललकारलं युद्धासाठी तर ते नेहमीच उत्सुक असतात युद्ध करण्यासाठी. असा मूळतः स्वभाव असतो क्षत्रियांचा. तर असा हा स्वभाव असलेले अर्जुन जे खरं तर अतिरथी होते, खूप महान योद्धा होते, तर ते सांगतात आता की मी आता कार्पण्य दोषाने ग्रस्त झालेलो आहे. तर असं म्हणतात की त्या युद्धभूमीवर कुरुक्षेत्राच्या दोनच अतिरथी होते, एक होते अर्जुन आणि दुसरे होते भीष्म आणि बाकीचे सगळे महारथी रथी असे होते. तर त्यावेळेस कुणाच्याही युद्ध कौशल्यावरनं कोण रथी आहे, कोण महारथी आहे आणि कोण अतिरथी आहे असं ठरवलं जायचं. तर जे अतिरथी असायचे ते कित्येक हजार लोकांबरोबर किंवा सैनिकांबरोबर युद्ध करू शकत होते, अशी त्यांची युद्ध निपुणता होती. तर असे हे अर्जुन ज्यांना भगवद्गीतेत परंतप असं म्हणतात. परंतप म्हणजे दुसऱ्या जे शत्रू आहेत त्यांना त्रास देणारे. असे हे परंतप अर्जुन यावेळेस म्हणतायत की मला कार्पण्य दोष आला आहे, मी कार्पण्य दोषाने ग्रस्त झालेलो आहे असं म्हणतात. आणि त्यानंतर म्हणतात धर्मसम्मूढ चेतः. धर्मसम्मूढ चेतः म्हणजे काय? मला धर्माबद्दल, माझ्या कर्तव्याबद्दल मला सम्मूढपणा आलाय, मला मी भ्रमित झालो आहे, कन्फ्यूज झालो आहे असं सांगतात. तर अर्जुन, आपण जे आधी थोडंसं डिस्कस केलं की अर्जुन सगळ्या धर्म त्यांना माहिती होते, त्यांनी सगळ्या धर्मशास्त्रांचा अभ्यास केला होता आणि त्यांनी सगळ्या धर्मांवर आधारितच सगळे त्यांचे उत्तर सांगितले की युद्ध का नको करायला, तरी पण ते संभ्रमित झालेले होते. तर आपण यावरनं हे समजू शकतो की कुठलाही व्यक्ती, त्याला कितीही धर्मशास्त्राचं ज्ञान असेल पण त्याने जर गुरुची शरण नसेल घेतली तर तेच धर्मशास्त्र त्याला संभ्रमित करतं. तर ती स्थिती आता अर्जुनाची झाली होती, पूर्णपणे संभ्रमित झाले होते अर्जुन आणि त्यांना कळत नव्हतं की माझं कर्तव्य काय आहे. आणि मग या स्थितीत आल्यानंतर अर्जुन काय करतात? पृच्छामी. ते भगवंतांना विचारतात की आता माझं मी काय करायला पाहिजे. तर आपण या श्लोकाचा जर प्रवाह बघितला, फ्लो बघितला, तर असं कळतं की अर्जुन आधी काय करतात, ते त्यांना कळतं की मी कार्पण्य दोषाने प्रभावित झालो आहे आणि मी धर्मसम्मूढ झालो आहे. आणि मग ते पृच्छामी करतात, ते विचारतात भगवंतांना. पण कुणी व्यक्ती जर या फ्लोमध्ये नसेल, तो कार्पण्य दोष त्याला आला आणि त्याला धर्मसम्मूढ चेत झाला म्हणजे तो संभ्रमित झाला आपल्या कर्तव्याबद्दल, पण त्यांनी जर पृच्छामी केलं नाही तर मग त्याची काही ठीक गती होणार नाही, त्याची जी पुढची प्रोग्रेस आहे ती योग्य नाही होणार. तर तो आपण आजकाल बघतो की लोकांना बऱ्याचदा हे असं होत असतं, त्यांना कर्तव्य संभ्रम होत असतो आणि ते वेगळेच काहीतरी मार्ग अपनावतात, ते वेगळ्याच कुठल्या तरी मार्गावर चालतात, तर ते मार्गदर्शन घेत नाहीत. तर अर्जुनांनी यावेळेस काय केलं, हे सगळं गेल्यावर, हे सगळं त्यांना कळलं की माझी अशी स्थिती आहे, त्यांनी भगवंतांकडनं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी भगवंतांना म्हणालं की पृच्छामी, मी तुम्हाला विचारतोय. आणि आता काय विचारतायत भगवंतांना ते? पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेत यश श्रेयस्याम निश्चितम ब्रूही तन्मे. तर मला तुम्ही या स्थितीमध्ये माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते तुम्ही मला कृपा करून सांगा आणि ते निश्चितपणे सांगा. तर हे दोन शब्द अजून महत्वाचे आहेत, श्रेयस आणि निश्चितम. श्रेयस म्हणजे काय? तर दोन प्रकार आहेत. आपण जसं म्हणतो इंग्लिशमध्ये लॉंग टर्म गोल आणि शॉर्ट टर्म गोल, तर जे श्रेयस्कर जे आहे ते म्हणजे लॉंग टर्म गोल, जे आपल्याला प्रदीर्घ काळासाठी खूप उपयोगाचं आहे ते म्हणजे श्रेयस. आणि प्रेयस म्हणजे काय? शॉर्ट टर्म गोल, म्हणजे जे मला वर्तमान काळात किंवा येणाऱ्या नजीकच्या जे भविष्य काळ आहे त्याच्यात जे सुख देणार आहे ते म्हणजे प्रेयस. तर अर्जुनांना हे कळत होतं की माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते मी करायला पाहिजे. तर मी जी स्थितीमध्ये आहे, मी युद्ध करायचा जो निर्णय घेतो आहे तो मी माझ्या प्रेयसवरनं घेतो आहे, जे मला आत्ता चांगलं वाटतंय त्या दृष्टीने मी घेतोय. पण ते भगवंतांना विचारतात की माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही मला सांगावं. तर हे जेव्हा ते विचारतात तर खरं बघितलं तर जेव्हा श्रेयस्कर आहे तर हे जे युद्ध आहे हे 14 दिवस चाललं फक्त महाभारताचं. पण अर्जुन काय विचारता, श्रेयस्कर काय आहे ते विचारतात. तर म्हणजे ते फक्त युद्धाबद्दल न विचारता पूर्ण जन्माचा त्यांचा पूर्ण जीवनाचा काय उद्देश असला पाहिजे या दृष्टीने विचारतात. तर माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही मला कृपा करून सांगा असं ते भगवंतांना सांगतात. आणि मग पुढे म्हणतात की निश्चितपणे सांगा मला. निश्चितपणे म्हणजे मला तुम्ही इकडचं तिकडचं दुय्यम गोष्टी नका सांगू. ते इंग्लिशमध्ये म्हणतात डोंट बीट अराउंड द बुश. सो प्लीज डोंट बीट अराउंड द बुश. मला निश्चितपणे सांगा की काय करायला पाहिजे ते. मला तुम्ही त्याच्यात पर्याय नका देऊ, मला ऑप्शन्स नका देऊ त्यात. आणि मला दुय्यम पण काही सांगू नका. मला निश्चितपणे काय करायचं ते तुम्ही सांगा. आणि मग त्यानंतर ते म्हणतात की शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. शिष्यस्तेहम हा जो शिष्य शब्द आहे संस्कृत मधला तो शस या धासूपासून येतो. तर शसपासनं अजून दुसरे काही शब्द येतात संस्कृतमध्ये. एक आहे शस्त्र, दुसरा आहे शास्त्र आणि शासन. तर हा शिष्य शब्द आहे तो त्या शस धातूपासून येतो. तर शसचा अर्थ काय आहे की तुम्ही माझ्यावर शासन करा. तर ते भगवंतांना म्हणतायत की मी तुमचा शिष्य म्हणतो आहे आणि तुम्ही कृपा करून माझ्यावर शासन करा या परिस्थितीमध्ये. आणि पुढे जाऊन म्हणतात की मी तुम्हाला शरणागत आलो आहे. तर कुणाला वाटेल, एखाद्या गुरूंना वाटेल की मी आता माझा एखादा कुठला व्यक्ती शिष्य झाला आहे पण तो माझ्या ज्या पण काही मी उपदेश करेल त्याचं व्यवस्थित पालन करेल का माहीत नाही. तर मग त्यामुळे ते भगवंतांना सांगतात की मी तुमचा पूर्णपणे शरणागत आलो आहे, तर तुम्ही जे सांगाल ते मी नक्की करेन असं ते सांगतात. तर मग हे सगळं सांगितल्यावर भगवंत अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात करतात. तर ही या श्लोकाची खूप विशेषता आहे की या श्लोकामध्ये अर्जुन स्वतःला शिष्य बनवतात भगवंतांचा आणि पूर्णपणे शरणागत होतात. याआधी ते बरेचसे युक्तिवाद करत होते आणि यानंतर मग भगवंतांचा उपदेश चालू होतो. तर यात आपण या श्लोकाचं अजून थोडंसं पुढे बघितलं, थोडंसे अजून विश्लेषण केलं तर खरं बघितलं तर हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशा परिस्थिती छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात येत असतात. तर अर्जुनांनी यावेळेस काय केलं की अर्जुनांनी विचार केला की मी एवढे सगळे कारणं सांगितले पण याचा काही फायदा नाही होऊ लागला, यामुळे मी अजून संभ्रमात पडतोय. तर त्यांनी स्वतःच्या परिस्थितीचं परीक्षण केलं, ती पहिली गोष्ट केली, त्यांनी परीक्षण केलं. दुसरी गोष्ट, अर्जुन अगदी सौभाग्यशाली होते, त्यांना खूप भाग्य लाभलं की भगवंत तिथे त्यांच्याबरोबर होते त्यांच्या सारथीच्या रूपात त्यांना मार्गदर्शन करायला. तर भागवतामध्ये कलियुगातल्या लोकांचं वर्णन येतं. भागवतामध्ये म्हणतात की कलियुगातले जे लोक आहेत ते मंद भाग्य आहेत, म्हणजे त्यांचं भाग्य जे आहे ते फार चांगलं नाही आहे, मंद भाग्य, खराब भाग्य. तर अशा म्हणजे अर्जुनासारख्याच परिस्थितीत बरेचसे लोक येत असणार आणि ते परीक्षण पण करीत असणार आणि त्यांना कळत पण असेल की मी माझे जे पण भौतिक माझे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो या समस्यांसाठी त्यामुळे मी अजून अजून फसत चाललोय, त्यामुळे अजून अजून मला त्रासच होतोय आणि ते त्यांना वाटतं की मी चांगलं काहीतरी मार्गदर्शन शोधावं. पण त्यांचं भाग्य एवढं मंद आहे, एवढं खराब आहे बऱ्याच लोकांचं की ते जातात तर अशा भोंदू साधूंकडे जातात, भोंदू गुरूंकडे जातात आणि मग त्यांना चुकीचं मार्गदर्शन मिळतं आणि मग ते त्यांचं काही चांगलं व्हायच्या ऐवजी पुन्हा खराबच होतं. असं ही दुसरी गोष्ट या श्लोकातली, म्हणजे पहिलं परीक्षण केलं अर्जुनांनी, दुसरं ते खूप भाग्यवान होते, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे गुरु मिळाले. कृष्णम वंदे जगद्गुरु, सगळ्यात मोठे गुरु मिळाले त्यांना त्यांना मार्गदर्शन करायला. आणि तिसरं म्हणजे त्यांनी भगवंतांचा योग्य संघ घेतला. तर तुम्ही आता बघाल, तुम्हाला मी महाभारत जर बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की याआधी कृष्ण आणि अर्जुन बरेच वर्ष बरोबर होते आणि ते मित्रासारखे राहिले दोघं पण. पण या परिस्थितीत अर्जुनांनी सांगितलं की मला तुमचा मित्र नाही राहायचं, आता मला तुमचा शिष्य व्हायचं आहे. आणि त्यांनी तसा योग्य संघ घेतला भगवंतांचा. तर त्याच प्रकारे आजकालच्या युगामध्ये आपल्याला कधी कधी असं पण होऊ शकेल की आपल्याला खूप चांगला संघ मिळेल काही व्यक्तींचा, जसं कोणी इस्कॉनमध्ये आले इथं पण खूप छान संघ आहे, तर इथला खूप छान संघ मिळण्याची शक्यता आहे, पण इथं आले आणि तसेच गेले, काही मार्गदर्शन नाही घेतलं, किंवा इथं आले आणि बघितलं की असं आहे तसं आहे, मोठं मंदिर आहे, फक्त बरेच लोक येतात आणि बघून जातात, तर तसं केलं तर मग तो जो एवढी चांगली संधी आहे तरी पण त्याचा फायदा नाही मिळवू शकत पूर्ण, तर तशी परिस्थिती बऱ्याच लोकांची असू शकते. पण अर्जुनांनी यावेळेस काय केलं की त्यांनी योग्य संघ घेतला. आणि त्याच प्रकारे आपण जेव्हा पण कुठल्या चांगल्या संघामध्ये येतो तेव्हा आपण त्या संधीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. तर आता मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही रविवार असून बाकीची सगळी कामं असून इथं आलात आणि हे प्रवचन ऐकतात, तर ही खूप चांगली संधी आहे आणि याच्यामुळे सगळ्यांनाच लाभ होणार आहे. तर आता याच्यापुढे अजून या श्लोकाचं असं महत्त्व आहे की अर्जुन जे आहेत ते शिष्याच्या ज्या चांगल्या गुण आहेत ते या श्लोकामधनं प्रदर्शित करतात. तर भगवंत भगवद्गीता जेव्हा पुढे सांगतात तेव्हा चौथ्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये काय योग्यता आहे शिष्याचा ते सांगतात. तर तो श्लोक असा आहे, ते सांगतात की तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले आहे, असं ते पुढच्या चौथ्या अध्यायात 34व्या श्लोकामध्ये सांगतात. पण अर्जुन या श्लोकामध्ये हे सगळे जे आपण क्रायटेरिया बघितले भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेले ते या श्लोकामध्ये ते दर्शवतात. त्यांनी ऑलरेडी भगवंतांची शरणागती पत्करलेली आहे आणि ते परिप्रश्न करतायत, म्हणजे ते भगवंतांना विचारतायत की माझ्यासाठी योग्य काय आहे, माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे, ते पण ते सांगतात आणि शाधी माम म्हणतात, त्याच्यातनं त्यांचं सेवाभाव काय आहे हो हा व्यक्त होतो. तर अशा प्रकारे हा जो श्लोक आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचा खूप आभारी आहे की तुम्ही एवढ्या शांतपणे आणि लक्ष देऊन हा श्लोक ऐकला. आमच्याकडे नेहमी खूप सुंदर सुंदर प्रोग्राम होत असतात, शनिवार रविवार आणि त्या अगदीच रोजच सकाळी भागवताचा क्लास असतो, प्रवचन असतं आणि शनिवार रविवार तर खास करून बऱ्याच लोकांना सुट्टी असते. तर मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी येऊन या भागवताचा आणि या छान जो संघ भेटतोय आपल्याला त्याचा उपयोग करावा आणि आपले जे आयुष्य आहे, मनुष्य जन्म जो भेटलेला आहे आपल्याला, तो आत्मसाक्षात्कारासाठी वापरावा. धन्यवाद. कुणाचा काही प्रश्न आहेत किंवा काही टिप्पणी आहे, काही सांगायचं आहे कुणाला? माफ करा माताजी, थोडस यश श्रेयस्या निश्चितम ब्रूही तन्मे. आपण बोललो की यश श्रेयस म्हणजे अर्जुन म्हणतात भगवंतांना की श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही मला सांगा, मग आपण श्रेयस्कर आणि प्रेयस याच्या दोघांची चर्चा केली आणि आपण हे पण म्हटलो की निश्चितम म्हणजे निश्चितपणे सांगा तुम्ही की काय आहे ते मला, तुम्ही माझ्या त्याच्यासाठी संभ्रम जो आहे तो काढण्यासाठी मला दुय्यम कुठलीही गोष्ट सांगू नका, मला निश्चितपणे काय आहे ते सांगा. तर ती तिसऱ्या लाईनमध्ये येतं आणि चौथ्या लाईनमध्ये ते म्हणतात की शिष्य स्तेहम, मी मला तुमचा शिष्य म्हणतो, मी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकार करतो आणि मी शिष्य म्हणून स्वीकार करतो. आणि प्रपन्नम, प्रपन्नम म्हणजे मी तुमचा शरणागत आहे. तर ही आपण चर्चा केली त्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.